पुण्याला प्रयोग माझा सुरू होणार याच्या आधी त्यांचा फोन आला की सिलेक्शन झालेलं आहे आणि उद्या सकाळी 6 वाजता मुंबईला काम सुरू करायचं, त्यामुळे मी प्रयोग केला.
ऐको,
रात्री तसंच परत घरी न जाता गाडी पकडली, मुंबईला आलो. मुंबईला 3:30 वाजता रात्री पोहोचलो, तिकडनं डायरेक्ट सेटवरती सेक्युरिटी 5:30 पोहोचलो. 6 पासून शूटिंग आमचं सुरू झालं होतं. जुनी माझी 2-व्हीलर इतकी वर्ष सगळ्या ठिकाणी वापरलेली, ती तिला पेट्रोल भरायला गेलो आणि ती पेट्रोल पंपवरती बंद पडली आणि ती बंद पडलेली गाडी चालू करत असताना नेमकं माणसं मला ओळखायला लागली आयुष्यात पहिल्यांदा सिरियल बघून. आणि त्यामुळे सगळे मला की आदित्य दादा काही मदत हवी आहे का वगैरे अशी माणसं यायला लागले. तिचा हसाव का रडाव कळेना मला. आणि शेवटी त्यांनीच मदत करून मला ती गाडी चालू करून दिली.
अरे अरे, म्हणजे एम्बॅरेसिंग मोमेंट पण म्हणता येईल.
एम्बॅरेसिंग मोमेंटच आहे. रोज एवढेच मेसेज येतात आणि त्या प्रत्येकाला वाटत असतं की त्यांनाच पहिल्यांदा ही कोटी हा जोक सुचलेला आहे.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर लाइट्स कॅमेरा ऍक्शन, शूटिंग के संग लाइट्स कॅमेरा ऍक्शन. मी कलाकार श्रुती आणि तुम्ही ऐकताय बेस्ट ऑफ लाइट्स कॅमेरा ऍक्शन. जो मुलगा सध्या आपल्याला रोज झी मराठीवर दिसत असतो आणि त्यांची जोडी आपल्याला फार आवडती आहे, आदित्य आणि सई अशी ती जोडी आहे. आणि मी बोलती आहे माझा होशील ना ह्या सिरियल मधला जो आदित्य आहे म्हणजेच विराजस कुलकर्णी ह्याच्याबद्दल. हाय विराजस.
हाय, हाऊ आर यू?
आय एम गुड, तू कसा आहेस मित्रा?
मी मस्त. आज खूप दिवसांनी शूटिंग मधनं सुट्टी मिळाली, त्यामुळे घर कसं आहे हे आठवायचा प्रयत्न करतोय.
आय अंडरस्टँड. पण विराजस, तू घराघरांमध्ये पोहोचलायस आणि तू लोकांना फार आवडतोयस, ह्याची कल्पना तुला येते का?
येस येस, हळूहळू कल्पना येते. हल्ली नेमकं काय झालं, सिरियल सुरू झाली आणि कोरोनाचं सगळं चालू झालं, त्यामुळे बाहेरच्या जगाशी तसा कॉन्टॅक्ट फारसा आमचा नसतो. फक्त माझं घर आणि ब्रह्मींचं घर, एवढे दोनच माझ्यासाठी आता घर महत्वाची आहेत. पण हळूहळू एस्पेशली सोशल मीडिया थ्रू लोकांचा सपोर्ट आणि लोकांचं प्रेम दिसतंय, त्यावरून अंदाज बांधतोय आम्ही.
बरोबर. सो आता मला सांग की डेफिनेटली जेव्हा सिरियल सुरू झालं असेल तेव्हा जरा वेगळ्या गोष्टी असतील, आता तर गोष्टी बदलल्या आहेत. पण तुझं जे कॅरेक्टर आहे ते प्ले करत असताना तुला कुठल्या गोष्टी नव्याने कळाल्या किंवा तू काय शिकतोयस यामधनं?
मला अगदी पहिल्या दिवशी म्हणजे जेव्हा शूटिंग सुरू झालं तेव्हा आमचा डिरेक्टर जो आहे अनिकेत साने, त्यांनी सांगितलं होतं की मनामध्ये असं गृहीत धर की हा मुलगा श्रीकृष्ण आहे.
बर.
आणि श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावरती एक आयुष्यभर स्मितहास्य असतं, मग तो कोणाशीही डील करत असला, कितीही मोठ्या प्रॉब्लेमशी डील करत असला, ते तुला मेंटेन ठेवायचं आहे. त्यांनी मला खूप आधीपासून सांगितलं होतं. दॅट वॉज माय फर्स्ट जम्पिंग पॉईंट.
बर.
आणि एस्पेशली सिरियल मध्ये जेव्हा तुम्हाला किमान 1-1.5 वर्ष एक कुठलंही पात्र ऑनस्क्रीन पोर्ट्रे करायचं असतं, तेव्हा मग त्यामध्ये हळूहळू स्वतःच्याही काही तुम्ही गोष्टी टाकायला लागतात. तर तसं थोडासा माझा खऱ्या आयुष्यातला मिश्किलपणा मी त्याच्यात टाकायला लागलो, त्यामुळे बहुतेक या दोन गोष्टींचं मिश्रण हे त्या पात्रामध्ये आहे.
मला गौतमीकडनं कळालं होतं की तिचं ऑडिशन कसं झालं आणि तिला कशी तिची ट्रिप कॅन्सल करावी लागली. मला सांग तुझ्या बाबतीत काय घडलं, तुझं ऑडिशन कसं झालं आणि तू ह्या सिरियल साठी हो कसं म्हणाला?
तर माझं तर तिच्याहून भयानक झालं, कारण तुम्ही सांगितलं असेल की काही गडबड आहे, त्यांनी किती 11th hour तिचं कास्टिंग झालं.
हो.
तर माझं तर तिच्याही नंतर झालं.
काय बोलतो?
म्हणजे माझा पुण्यामध्ये भवर नावाचं आमचं नाटक येतं, त्याचा प्रयोग होता, त्यामुळे मी मुंबईहून पुण्याला निघालो होतो की 1 दिवस रिहर्सल करायची, दुसऱ्या दिवशी नाटकाचा प्रयोग. आणि मी पुण्यात पोहोचलो आणि मी घरीही गेलो नव्हतो जेव्हा मला फोन आला की असं असं आहे आणि प्लीज तू ऑडिशन दे, आपल्याला कदाचित ही सिरियल करायची आहे. आणि मी म्हटलं ठीक आहे, मी रेकॉर्ड करून पाठवतो. तर ते म्हणले नाही नाही, तुला आता मुंबईत येऊन देणं शक्य आहे का उद्या सकाळी? तर मी त्यांना सांगितलं मी लिटरली आता 1 तास झाला मी पुण्यात पोहोचलोय. ते म्हणले नाही नाही, प्लीज महत्वाचं आहे, महत्वाचं आहे, ये ना. त्यामुळे मी घरीही न जाता तिथूनच परत उलटी कॅब पकडून परत मुंबईला आलो रात्री.
ऐको,
दुसऱ्या दिवशी पहाटे उठून ऑडिशन दिले, तेव्हा मी साधारण आता तुम्हाला जसं ऑनस्क्रीन दिसत तसं अजिबातच नव्हतं, कारण मी दाढी मिशा वाढवल्या होत्या, केस खांद्यापर्यंत होते माझे, त्यामुळे त्यांनाही बिचाऱ्यांना अंदाज येत नव्हता की याचं कसं होईल. तर त्यांनी मला ऑडिशन नंतर तिथल्याच शेजारच्या एका दुकानात नेऊन माझे केस कापले, मला शेव करायला लावलं, मग पुन्हा ऑडिशन दिली. मग ती ऑडिशन देऊन मी परत पुण्याला आलो. पुण्याला प्रयोग माझा सुरू होणार याच्या आधी त्यांचा फोन आला की सिलेक्शन झालेलं आहे आणि उद्या सकाळी 6 वाजता मुंबईला काम सुरू करायचं, त्यामुळे मी प्रयोग केला.
ऐको,
रात्री तसंच परत घरी न जाता गाडी पकडली, मुंबईला आलो. मुंबईला 3:30 वाजता रात्री पोहोचलो, तिकडनं डायरेक्ट सेटवरती सेक्युरिटी 5:30 पोहोचलो. 6 पासून शूटिंग आमचं सुरू झालं होतं.
वा, म्हणजे सिरियल वालांनी विचारलंच नाही तुला की आमचा होशील का, डायरेक्ट डिक्लेअर केलं की तू आमचा आहेस आता.
तू आमचा आहेस असं त्यांनी सांगितलं.
क्या बात आहे. मग काय मृणालताईच्या काही टिप्स असतील ना येता जाता?
आईची खूप आधीपासून मला टिप होती की ऍक्टिंग मध्ये शक्यतो पडू नकोस.
कारण किती फॅक्टर्स वरती त्यातलं यश अवलंबून असं तिने खूप जवळनं बघितलं होतं आणि त्यामुळे तिचं नेहमी प्रोत्साहन मला ऍक्टिंग पेक्षा लेखन आणि दिग्दर्शनाकडे जाण्यासाठी होतं आणि माझाही कल आधी लेखन दिग्दर्शन असं होतं पण आता हे करतोय म्हणल्यावरती एकतर झी मराठीशी तिचं स्वतःचं नातं खूप जुनं आहे अवंतिका वगैरे पासून त्यामुळे ती टीम अख्खी तिला माहिती आहे सगळे चॅनल मधले तिला माहिती आहे त्यामुळे आय मीन सेफ हँड्स याची तिला खात्री आहे आणि ती जेव्हा सिरियल मध्ये काम करत होती तेव्हा तिला कधीच टीव्ही बघायला वेळ मिळायचा नाही कारण ती दिवसभर बाहेर असायची त्यामुळे आता खूप वर्षांनी ती पहिल्यांदा माझ्या सिरियल मध्ये टीव्ही बघतीये रोज थँकफुली मी मागची अनेक वर्ष थिएटर करत असल्यामुळे असं ऍक्टिंग बद्दल तिला माझा अंदाज आहे की मी काय करू शकतो आणि काय नाही करू शकत तिच्या प्रॅक्टिकल टिप्स जास्ती चांगल्या असतात म्हणजे लेट नाईट शिफ्ट असली तर स्वतःची एनर्जी कशी कमजोर करायची स्वतःच्या ह्याच्याकडे कसं लक्ष द्यायचं की शूटिंग किती दगदगीचं असलं तरी स्वतःचं मन शांत कसं ठेवायचं अशा प्रॅक्टिकल टिप्स तिच्या जास्ती मला कामी पडतात.
क्या बात है यार. मला सांग की आता तुला गौतमीच्या काही सवयी कळल्या असतील कारण गौतमी आणि तुम्ही तसे जुने मित्र मैत्रिणी आहात असं मी ऐकलंय हे खरं आहे का.
आम्ही साधारण 11वीत असताना पहिल्यांदा भेटलो होतो आणि तेव्हापासून आम्ही एकत्र एखाद दोन नाटकं केली आहेत एक दोन बाकीचे शोज केले आहेत एक दोन शॉर्ट फिल्म्स केले आहेत त्यामुळे तसं आमची ऑलरेडी ट्युनिंग आमचं जुळलेलं होतंच आणि इतका सस्टेन्ड होईल त्यामुळे एक फायदाही होतो कारण जेव्हा तुम्हाला ऑनस्क्रीन असं नातं दाखवायचं असतं तेव्हा तुम्हाला जर बिल्ड करायला थोडासा बेस असला तर त्याचा नक्कीच फायदा होतो आणि त्याचे काही तोटेही असतात की आम्ही एकमेकांना इतके नीट ओळखतो की कधी कधी अगदी रोमॅन्टिक सीन वगैरे करत असल्यावरती हसू आवरत नाही दोघांनी की कधीतरी ऍक्शन म्हणल्यावरती मनात अरे चाय ही समोर गौतम येऊ याच्याकडे काय मी प्रेमाने बघतोय असं एक मनात येऊन जातो आणि मग फिरतो.
अच्छा बर. पण मग आता गौतमीच्या कुठल्या सवयी तुला कळाल्या तुमच्या सेटवर साधारणतः काय काय मजा होते ती मला सांग.
आता हल्ली आमचं दोघांचं काम एकत्र वाढायला लागलं कारण आधी आमच्यात भांडणच असायचं आणि आम्ही आमच्या आमच्या घरात आमचं काम जास्त असायचं पण आता जशी आदित्य आणि सईची मैत्री वाढते तसे आमचे सीन्सही वाढत आहेत आणि काम करायला खूप मदत होते कारण दोघांनी एकमेकांबरोबर काम केलं असल्यामुळे दोघांची काम करण्याची पद्धत आम्हाला माहिती आहे आणि कळलं हे आहे की तिला हसवणं खूप सोपं असतं कुठल्याही शॉटमध्ये. दोघांचा प्रॉब्लेम आहे की आम्ही दोघंही फंबल करतो खूप वेळा डायलॉग्स की मनाचा स्पीड हा आमच्या बोलण्याच्या स्पीडपेक्षा जास्ती असल्यामुळे कधी कधी शब्दांचं फंबल होतं आणि आम्ही जेव्हा पुण्यात नाटक करायचो तेव्हा आमचे बाकीचे मित्र आमच्यावरती बेट लावायचे की जास्ती कोण फंबल मारेल. तर माझा कल असा असतो की जर माझ्यावरती कॅमेरा नसला मी तिला क्यू देत असलो आणि फंबल झालं तर चालू ठेवायचं असेल असा माझा कल असतो. ती मात्र थोडा हिंट तिला माझ्या डोळ्यात दिसतं की मी चुकलोय किंवा मी हरवलोय किंवा मला पुढचं आठवत नाही आणि ती लगेच असते आणि अख्खा सीन थांबवून पुन्हा करायला लागतो.
मला सांग की आता जसं सिरियलचं टायटल सांगतंय की माझा होशील ना तसं आय एम शुअर तुला आता अर्थात जे लोक स्टेजवर परफॉर्म करतात त्यांचं इम्प्रेशन जरा वेगळं असतं त्यात यु नो तू मृणाल ताईचा मुलगा म्हटल्यानंतर जरा अजूनच वेगळं इम्प्रेशन म्हणून मग तुला कोणी असं येऊन विचारलं का रे माझा होशील ना का असं.
मला रोज एवढेच मेसेज येतात आणि त्या प्रत्येकाला वाटत असतं की त्यांनाच पहिल्यांदा ही कोटी हा जोक सुचलेला आहे.
नाही पण ऑन अ सिरियस नोट कॉलेजमध्ये झालंच असेल ना विराज असं किंवा तू विचारलंस का कोणाला मग माझी होशील का.
प्रॉब्लेम असं होतं की कॉलेजमध्ये मी कॉलेजमध्ये नसायचो कारण तेव्हापासून माझं एक्स्ट्रा करिक्युलर आणि नाटक वगैरे सगळं सुरू झालं होतं आणि सॅडली तेव्हा माझ्या नाटकाच्या ग्रुपमध्ये सगळी मुलंच होती.
अरे 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 अरे
त्यामुळे तेव्हा वेळ मिळाला नाही पण आता होपफुली कसर मी लवकरच भेटून घडेन असं मला वाटतं.
वा. आणि आता जेव्हा यु नो हे बघ तू शॉर्ट फिल्म मध्ये काम केलंस तू मध्यंतरी एक फिल्म लिहिली होतीस त्याबद्दल पण मला मृणालताईने सांगितलं होतं खूप पूर्वीची गोष्ट खरं तर ती आणि नाटकही तू लिहिलं होतं तेही खूप छान सुरू होतं पण त्यावेळेस जी तुझी ओळख होती ती फक्त काही लोकांपुरती होती यु नो किंवा मे बी मृणालताईचा मुलगा म्हणून असेल पण आता जेव्हा तुझी एक ऍक्टर म्हणून ओळख झाली आहे जेव्हा तू घरांमध्ये पोचलायस तेव्हा तुझी फॅन मोमेंट कोणती आहे का.
त्याची मजा अशी झाली की कोरोनामुळे हल्ली बाहेर पडलं तरी तोंडावरती मास्क असतो त्यामुळे बऱ्याच वेळा कोणाच्या अजून लक्षात येत नाही पण आयुष्यात पहिल्यांदा असं म्हणजे सिरियल मुळे कोणीतरी ओळखलं ते फार चुकीच्या वेळेस ओळखलं होतं मला. आता नुकतंच गणपतीसाठी मला खूप महिन्यांनी पुण्याला जाता आलं कारण कोरोना ते प्रतिबंध त्यामुळे आम्ही सेटवरतीच राहत होतो बाकी सगळ्या क्रूसकट तर त्यामुळे खूप दिवसांनी पुण्याला आलो होतो आणि जुनी माझी टू व्हीलर इतकी वर्ष सगळ्या ठिकाणी वापरलेली ती तिला पेट्रोल भरायला गेलो आणि ती पेट्रोल पंपावरती बंद पडली आणि ती बंद पडलेली गाडी चालू करत असताना नेमकं माणसं मला ओळखायला लागली आयुष्यात पहिल्यांदा सिरियल बघून आणि त्यामुळे सगळे मला की आदित्य दादा काही मदत हवी आहे का वगैरे अशी माणसं यायला लागली तिचं हसाव का रडाव कळेना मला आणि शेवटी त्यांनीच मदत करून मला ती गाडी चालू करून दिली.
अरे अरे, म्हणजे एम्बॅरेसिंग मोमेंट पण म्हणता येईल ह्याला.
एम्बॅरेसिंग मोमेंटच आहे.
छोटासा क्विकली आपण रॅपिड फायर राऊंड घेऊयात. एक गोष्ट ज्याचा मला भयंकर कंटाळा आला ड्युरिंग लॉकडाऊन,
जेवण. रोज दोनदा जेवायला लागतं याचा मला प्रचंड कंटाळा आला होता की सारखं आपलं उठलं की पुढची जेवायची वेळच यायची.
ओके, एक गोष्ट जी मी भयंकर एन्जॉय केली ड्युरिंग लॉकडाऊन,
व्यायाम. मी खूप एक्सक्युजेस लोकांना सादर केलेत की अमुकमुळे व्यायाम नाही, तमुकमुळे व्यायाम नाही, पण लॉकडाऊन मध्ये मला नियमितपणे करता आला आणि त्याचा लगेच मला चेंजही जाणवला.
ओके, एक गोष्ट मी सतत करत राहिलो ड्युरिंग लॉकडाऊन, किंवा एक फेवरेट कॉर्नर ऑफ द हाऊस जिथे मी पडीक असायचो,
वाचन. माझं ते थोडं मागे पडायला लागलं होतं बाकीच्या कामांमुळे आणि मी भरपूर पुस्तकं वाचू शकलो लॉकडाऊन मध्ये.
आता जेव्हा शूटिंग सुरू झालंय तेव्हा एक कुठली गोष्ट त्या काळातली मिस करतोय?
झोप. अगदीच, म्हणजे साधारण रोज 5 तासाच्या झोपेवरती काम चालू आहे सध्या आमचं.
अच्छा,
त्यामुळे झोपेला खूप मिस करतोय मनापासून.
ओके, एक गोष्ट जी करून बघायची जी राहून गेली,
चांगलं जेवण बनवणं. जेवण बनवायला लागलो पण चांगलं जेवण बनवण्याला राहून गेलं असं वाटतं.
ओके, एक वेब सिरीज किंवा एक फिल्म किंवा एनिथिंग दॅट यू वुड लाईक टू सजेस्ट टू आवर लिसनर्स की जी बघायला हवी?
आमची वेब सिरीज म्हटलं तर ते अति होईल, त्यामुळे मी एक माझी अत्यंत लाडकी होमलँड ची सिरीज मी सजेस्ट करेन सगळ्यांना बघायला.
माझा होशील का असं तुला कोणत्या गोष्टीला म्हणायला आवडेल सध्या?
मोकळा वेळ.
वा वा, क्या बात है. ऑल राईट, पण जे काही सुरू ते छान सुरू मित्र, आणि त्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
थँक्यू सो मच.
ओके, थँक्यू विराजस. 93.5 FM बजाते रहो.